आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना। पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन। भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार। कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले। आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील। असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत। या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं त्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धी करता सेशेल्सचे राष्ट्रपती डॉक्टर पॅट्रिक हर्मनी यांच्यासोबत चर्चा करायला आपण उत्सुक आहोत असंही त्यांनी या निवेदनात म्हटलंय। सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे। तसंच भारताचा महासागर उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील। आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या योगदानावरती अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। हे क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं। या क्षेत्राची उत्पादनं उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतात असंही त्यांनी नमूद केलं। उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं। गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज होणाऱ्या समारंभात केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होईल। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील। भारत टॅक्सी सेवा सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेडमार्फत चालवली जाणार असून अमूल, इफको, नाबार्ड यांसारख्या संस्थांनी त्याला सहकार्य केलं। चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल। चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं।
भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण। दूसरा, सारथी का सम्मान हो, वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है। आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है।
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या सेवेचा प्रारंभ झाल्यापासून 1.5 लाखापेक्षा जास्त चालक आणि 7 लाख ग्राहकांनी नोंदणी केली। तसंच भारत टॅक्सीच्या दररोज 3,500 फेऱ्या होतात। अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 शहरात ही सेवा आजपासून सुरू होते। महिनाभरात संपूर्ण गुजरातमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे। राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची TET परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही माहिती दिली। भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली। या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील। विविध राज्य, केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील। इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय। भारतानं पॅलेस्टाईन इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवरुन मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या SSKM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. 14 बहेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहेर आणि गडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ख्यातनाम तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नाटकल, मुंदनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉक आयच्या माध्यमातून यात्रा मार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळत ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी दिला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे 4 फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. FHI प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला. पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग, जुगराज सिंग, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलंय. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली. हवामान. महाराष्ट्रात कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, पुदुच्चेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.